विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. बनावट वेबसाइट्स मालवेअरचा प्रसार करण्यासाठी मोठे माध्यम बनले आहेत. ग्राहक केवळ पायरेटेड चित्रपट किंवा दूरचित्रवाणी कार्यक्रम पाहत नसून ते त्यांच्या डिजिटल उपकरणासोबत तडजोड करत असल्याचा इशारा माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिला आहे. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसद्वारे सायबर सुरक्षेबाबत केलेल्या सर्वंकष अभ्यासावरील अहवालाचं प्रकाशन करण्याच्या कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. तुमचं डिजिटल उपकरण म्हणजे दुसरे तुम्हीच आहात, त्यात तुमची ओळख, तुमचा बँकिंग तपशील, तुमचे मित्र आणि कुटुंबीय यांचा तपशील असतो. प्रौढांविषयीच्या साईट्स आणि जुगाराशी संबंधित जाहिरातींच्या तुलनेत पायरसी साईट्समुळे मालवेअर संसर्गाचा 59% जास्त धोका उद्भवतो असा ठळक निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आला आहे. पुणे महापालिकेला चालू आर्थिक वर्षासाठी मिळकत कराचं 2091 कोटी रुपये उत्पन्न मिळालं आहे. गेल्या वर्षीपेक्षा हे उत्पन्न 315 कोटी रुपयांनी अधिक आहे. मिळकत कर भरण्यासाठी नागरिक सुविधा केंद्र सर्व शासकीय सुट्टीच्या दिवशी आणि शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत तर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत खुली ठेवण्यात येणार आहेत. ऑनलाईन पद्धतीनंही मिळकत कर भरता येणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील निरगुडसर इथं ढोल ताशांच्या गजरात पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे विद्यार्थी गावातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचले आणि आजोबा मतदानाला यायचं हं असं म्हणत त्यांना जागरूक नागरिक या नात्यानं मतदान करण्याचं आवाहन केलं. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शिक्षक मतदान जागृती उपक्रमात उत्साहानं सहभागी होत आहेत. शिक्षक अभिनव संकल्पना राबवून विद्यार्थ्यांचे कलागुण आणि मतदान जागृतीचा सुरेख समन्वय साधताना दिसत आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वीप उपक्रम राबवण्यात येत आहे. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात शिक्षकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पालक विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं मतदान जागृती करण्याचं आवाहन शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात करण्यात आलं. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना देखील गणवेश अनिवार्य करण्याच्या शासकीय निर्णयाला शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनेनं तीव्र विरोध दर्शवला आहे. राज्यातील बहुतांश शाळांमधील शिक्षकांना आपली जबाबदारी योग्य पद्धतीनं समजते, त्यामुळे शाळेत येताना ते योग्य पद्धतीचे कपडे परिधान करून येत असल्याचा दावा संघटनेनं केला आहे. कोणत्याही प्रकारचे चित्रविचित्र आणि आक्षेपार्ह स्वरूपाचे कपडे शिक्षकांनी परिधान केल्याची घटना उघडकीस आलेली नाही, त्यामुळे शिक्षकांसाठी गणवेशासारखा कोणताही निर्णय जाहीर करण्यापूर्वी संघटनांशी चर्चा करणं आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया पुणे जिल्हा शिक्षक संघटनेनं व्यक्त केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातील दिव्यांग कक्षाच्या वतीनं दिव्यांग भवन फाउंडेशन या कंपनीसाठी भरण्यात येणाऱ्या विविध 31 पदांच्या मुलाखती स्थगित करण्यात आल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. पुढील तारीख आणि वेळ महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी पृथ्वीराज बीपी यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मोठ्या शहरामध्ये काम करण्याची ही आपली पहिलीच वेळ असल्याचं त्यांनी नंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आज रात्री उपांत्य सामने रंगणार आहेत. यजमान महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी गतविजेता मध्य प्रदेश संघाचं आव्हान आहे. दुसरी उपांत्य लढत झारखंड आणि हरियाणा यांच्यात होणार आहे. पुणे आणि परिसरात दिवसा उन्हाची काहिली होत आहे. आज 37° सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. उद्या कमाल तापमान 38° सेल्सिअस राहील. 27 मार्चपर्यंत यात आणखी वाढ होऊन ते 39° अंशांपर्यंत जाण्याचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.